श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायाच्या 71व्या श्लोकाचं निरूपण, 70 आणि 71 या दोन श्लोकांचं निरूपण काल झालं होतं। श्रद्धावानन सूयश्च शृणु यादपि यो नरः, असा श्रद्धायुक्त आणि माझा मत्सर न करणारा असा जो मनुष्य, सोपि मुक्त शुभा लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा, असा जो मनुष्य तो देखील नुसतं श्रद्धेच्या भांडवलावर आणि मत्सररहितपणाच्या भांडवलावर माझ्यापर्यंतच येऊन पोहोचेल। त्याने अध्ययन केले किंवा नाही याच्याने काही फरक पडत नाही, पण त्याला जर गीतेच्या ठिकाणी, ज्ञानेश्वरीच्या ठिकाणी श्रद्धा असेल त्याची, आणि यांचा जो मत्सर करत नसेल, याची निंदा करत नसेल, याची ईर्ष्या करत नसेल, तर नक्कीच माझ्यापर्यंत तोही पोचतो आणि तत्पूर्वी त्याला स्वर्गासारखा एक मुक्काम मधात मिळतो। आज 72व्या श्लोकाचं, श्लोकावरील निरूपण आपण आज घेणार आहोत। शेवटी असं म्हटलं, या कारणे हे असो परिजया लागी शास्त्रात तिसो, केला तम तुज पुसो काज तुझे। ज्या कामासाठी मी तुला ही एवढी मोठी गीता सांगितली, अरे ते काम झाले की नाही, ते काम काय, तुझ्या आतला तो भ्रम, तुझ्या आतमध्ये जो कन्फ्युजन होतं, तुझ्या आतमध्ये जे द्वैत होतं, ते निर्मूलन झालं किंवा नाही, की अजूनही तू कन्फ्युजच आहे, अजूनही कौरव माझे नातेवाईक आणि मी त्यांना कसं मारू हेच आहे तुझ्या डोक्यात, की खरोखर तुला हे कळतं आहे की आपण आपले कर्म करावे, क्षत्रियाच्या नात्याने क्षत्रिय धर्माचं पालन करावं, अशा प्रकारचा प्रश्न देव आता इथे प्रस्तुत करणार आहे। सुरुवात करूया आजच्या भागाला, अध्याय 18 श्लोक 72।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। कच्चिदे तच्छ्रुतं पार्थ त्वयि काग्रेण चेतसा, कच्चिद् ज्ञान सम्मोहा प्रनष्टस्ते धनंजया।
हे पार्था, हे अर्जुना, तू एकाग्र चित्ताने हे जे सर्व श्रवण केलेस, ऐकलेस, ऐकले ना, हे धनंजया, तुझा अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह पूर्ण नष्ट झाला ना। कच्ची देतच क्षुतम पार्थ त्वएकाग्रेन चेतसा, त्या एकाग्र चित्ताने हे सगळं ऐकलं ना, हा सगळा भ्रम जो तुझ्या डोक्यात होता तो सगळा निवळला ना। कच्चिद ज्ञान संमोहा प्रनष्टस्ते धनंजया, हे धनंजया, अज्ञानापासून उत्पन्न झालेला मोह हा तुझा नष्ट झाला की नाही।
तरी सांग पांडवा हा शास्त्र सिद्धांत तू आघवा, तुझ एक चित्ते फावा गेला आहे, आम्ही जैसे जया रीती उगाणिले कानांच्या हाती, येरी तैसेची तुझा चित्ती पैठे केले की, अथवा माझारी गेले सांडी विखुरी, किंवा उपेक्षे वरी वाळुनी सांडिले, तैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी पावले, तरी सांग पा वहिले पुसेन तेमी, हा गा स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते भूलविले तो ये थे असे की नाही। हे बहु पुसो काई सांगे तू आपुल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी।
तर अर्जुना हा सर्व शास्त्र सिद्धांत तू एकाग्र चित्ताने श्रवण केल्यावर तो तुझ्या मनामध्ये ठसला की नाही मला सांग। आम्ही जसा ज्या रीतीने या गीताशास्त्राचा तुझ्या कानांना हिशोब दिला तसाच तो तुझ्या कानांनी तुझ्या चित्तामध्ये उतरू दिला ना की नाही? अथवा मध्येच त्याची सांड लवंड झाली नाही ना? किंवा अनादराने तो तू टाकून तर दिला नाहीस ना? जसे आम्ही तुला सांगितले तसेच जर तुझ्या अंतःकरणापर्यंत पोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग। अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासूनच उत्पन्न झालेल्या मोहाने तुला मागे भ्रमात पाडले होते। म्हणजे काय केलं होतं? तुला कर्तव्य परांगमुख केलं होतं, कर्तव्यापासून पदच्युत केलं होतं। तो मोह अर्जुना अजूनही शिल्लक आहे की गेला हे फार काय विचारू? सांग, अमुक एक कर्म मी करीन किंवा अमुक एक कर्म मी करणार नाही हे केवळ आपल्या हाती तुझ्या हाती आहे असे तुला अद्याप वाटते काय? तुला म्हणजे अजूनही असं वाटते काय की तूच कर्म करतोस आणि तू केले तरच ते कर्म होतील?
हे बहु पुसो काई सांगे तू आपुल्या ठाई कर्मा कर्म काही देखतासी। पार्थू स्वानंदे करसे विरेलैसा भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी। पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्री कृष्ण नादू लंगोने दी। एरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याचिलागी। एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण आणूनिया जाले पूर्णपण ते बोलवी स्वयं। मग क्षीराब्धी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्र।
अर्जुन हा पूर्ण आत्मानंद रूपी रसाने विरघळून जाईल म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने अर्जुनाला भेदाच्या स्थितीत आणला। माऊली काय सांगतात की हा प्रश्न जो इथे निर्माण केला देवाने तो मुद्दाम निर्माण केलेला आहे। कच्ची देत चच्युतम पार्थ त्वये काग्रेण चेतसा, हे तुला सगळं पटलं ना, तुझ्या चित्तात उतरलं ना, हे सर्व बोलणं किंवा हा प्रश्न विचारणे हे एक निमित्त आहे। कारण अर्जुन हा अद्वैतामध्ये विरघळून गेलेला होता। आता पहा माऊलीचे शब्द जेव्हा आपल्यापर्यंत पोचतात त्यावेळी आपण स्वतः विरघळून जातो आणि ते तर परमात्म्याचे शब्द सरळ अर्जुनाच्या कानात गेलेत। तिथे आणखीन कोणी दुभाषिया नव्हता, आणखीन कोणी संवादिया नव्हता, ते सरळ सरळ उतरलेले शब्द त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला समाधी लावायला सफिशियंट होते। अर्जुन हा विरघळून गेला असेल आणि म्हणून मौलीचं हे म्हणणं अत्यंत योग्य आहे की त्या विरघळलेल्या स्थितीत, त्या समर्पक स्थितीत किंवा त्या मेडिटेशनच्या उच्च अवस्थेमध्ये जिथे युद्ध कुठे आहे, शत्रू कुठे आहे, मित्र कुठे आहे, धनुष्य कुठे आहे, तलवार कुठे आहे, गदा कुठे आहे, याचा काही या गोष्टीचं काही भान न राहता, कसल्याच प्रकारचं भान शिल्लक न उरता अर्जुन समाधीस्थ झाला असेल आणि त्या अर्जुनाला समाधीवरून माणुसकीत आणायचं होतं, कारण त्याच्याकडून देवाला युद्ध करून घ्यायचं आहे. म्हणून पार्थू स्वानंदाई करसे विरेल ऐसा भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचे नी. या प्रश्नाच्या मिशाने, या प्रश्नाच्या निमित्ताने देवाने अर्जुनाला परत होशात आणले. अर्जुन हा पूर्ण ब्रह्म झाला होता, तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरिता देहस्मृतीची मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघून देत नव्हते. म्हणजे त्याला देह तादात्म्यावर आणलं. एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता का? त्याला काही कळत नव्हतं का? परंतु इथे सांगितल्याप्रमाणे या कारणाकरताच देवानी हा प्रश्न विचारला असावा. ज्याप्रमाणे प्रश्न करून नसतेच अर्जुन पण, म्हणजे नाहीसा झालेला अर्जुनाचा देहाअहंकार हा परत आणून दिला आणि देवाने आपण अर्जुनाला प्राप्त झालेली पूर्ण स्थिती स्वतः अर्जुनाला बोलायला लावली, जेणेकरून अर्जुन बोलायला लागेल की हो देवा, तू सांगितलं ते मला पटलं, तू म्हणशील तसं मी करेल. मग क्षीरसागरातून बाहेर निघून ते जे किरणं असतात, त्या किरणाच्या समुदायाने अलंकृत असा पूर्ण चंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता जसा आकाशामध्ये निराळा झालेला दिसतो, असा तो अर्जुन त्या युद्धाच्या प्रसंगी झालेला होता. तैसा ब्रह्म मी हे विसरे तेथ जगची ब्रह्मत्वे भरे हे ही सांडी तरी विरे ब्रह्मपणही ऐसा मोडतू मांडतू ब्रह्मे तो दुखे देहाचिये सीमे मी अर्जुन येणे नामे उभाठेला. मग कापता करतळी दडपुणी रोमावळी पुली का स्वेद जळी जिरवनिया प्राण क्षोभे डोलतया आंगांगची टेकया सुनी स्तंभू चाळया भुलवनिया नेत्र युगुळाचे निवोते आनंदामृताचे भरिते ओ संडतते मागुते काढुनिया. त्याप्रमाणे प्रथम मी ब्रह्म आहे अशा समजुतीवर असतो, त्यावेळी जगाचे भान नाहीसे होते. मग जगच संपूर्ण जग हे ब्रह्मत्वाने भरून गेलेले आहे असे दिसते आणि नंतर ही समजूत देखील तो सोडून देतो, तरी ब्रह्मपण सुद्धा आपोआप जिरून जाते. म्हणजे कधी मी ब्रह्म आहे अशा स्फुरणावर राहून तर कधी त्याही स्फुरणाला टाकून सहज स्थितीवर असा याप्रमाणे केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण टाकीत आणि केव्हा मी ब्रह्म हे स्फुरण घेत तो देहाच्या हद्दीवर मी अर्जुन या नावाने मोठ्या कष्टाने उभा राहिला. आता माऊली इथे जे चित्र उभं करत आहे अर्जुनाचं, ते चित्र असं आहे की जेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा आता विचार करा की जेव्हा आपण ज्ञानेश्वरी ऐकतो, दररोजचं निरूपण येतं, बरेच लोक हे ऐकता ऐकता तंद्री लागून केव्हा झोपलेले असतात त्यांना कळत नाही, हे जे ज्ञानेश्वरीचं ज्ञान, गीतेचे श्लोक, हे निरूपण, हे या देहाला देहातून सोडतात. हळूहळू 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 हे देह तादात्म्य सुटते, कारण त्या देहामध्ये श्वासोच्छ्वास जरी सुरू असेल, त्या देहामध्ये रक्तचाप, ब्लड सर्क्युलेशन, हार्टच्या ॲक्टिव्हिटी सगळं काही सुरू असेल तरी या देहातील जे चैतन्य आहे, आत्माच्या रूपाने जी एनर्जी आहे, ती एनर्जी या विश्वाच्या एनर्जीसोबत एक रूप झाली असते. म्हणजे देहात असलेला आत्मा त्या विश्वात्म्यासोबत एक रूप झालेला असतो. म्हणून बरेचदा आपण काय ऐकत आहे याचंही भान राहत नाही. कशाचं स्मरण, कशाचं चिंतन काही नसतं. हा कर्मयोग आहे की भक्ती योग आहे की ज्ञान योग आहे एवढा सुद्धा बुद्धीवर जोर द्यायला वेळ नसतो. देह तादात्म्य इतक्या वेगात सुटते. माऊली म्हणतात की अर्जुनाचं देह तादात्म्य सुटून तो आत्मतादात्म्यावर किंवा ब्रह्मतादात्म्यावर किंवा मी ब्रह्म आहे किंवा मी अहम ब्रह्मास्मी या स्थितीमध्ये गेला असेल. आणि ज्याला ट्रान्स अवस्था म्हणतात, ट्रान्झिशन, देह आणि आत्मा किंवा देह आत्मा आणि चैतन्य किंवा देह आत्मा आणि वैश्विक ऊर्जा यांच्यामधलं जे इक्विलिब्रियम साधणारं जे ट्रान्झिशन आहे ज्याला ट्रान्स अवस्था म्हणतात, त्या ट्रान्स अवस्थेमध्ये काही वेळ तर लक्षात येईल की मी ब्रह्म आहे, पण नंतर मी ब्रह्म आहे हा बोधही विरून जातो, हा बोधही विरघळून जातो. असा अर्जुनाचा सुद्धा तो बोध विरघळून गेला असेल. मग त्या अवस्थेमध्ये तो अर्जुनही नव्हता, तो देहही नव्हता, तो आत्मा, या आत्मा आहे याची जाणीव न ठेवणारा तो परमात्ममय झाल्यामुळे तो परमात्मा झाला होता. म्हणून त्याला करायला काही शिल्लक राहिलं नाही, पण देवाला त्याच्याकडून युद्ध करून घ्यायचं आहे. म्हणून देव, माऊली म्हणतात की त्याला परत जाणीवेवर जेव्हा आणलं तर थोड्या वेळासाठी त्याला जाणवायला लागलं की मी ब्रह्म आहे. मग थोड्या वेळासाठी त्याच्या खालच्या पातळीवर आला, त्या जाणवायला लागलं की आपण मी देह आहे. पण ती ट्रान्झिशन स्टेज असल्यामुळे मध्येच तो स्वतःला देह समजतो, मध्येच तो ब्रह्म समजतो, अशी त्याची अवस्था झाली असेल असं माऊलीला इथे म्हणायचं आहे. मग थरथर कापणाऱ्या तळहाताने रोमांच राहिलेले दाबून सर्व अंगावर आलेल्या घामाचे बिंदू जिरवून प्राणक्षोभाने, म्हणजे श्वासोच्छ्वास अव्यवस्थित होत असताना डोलणाऱ्या अंगाला अंगाचाच आधार देऊन आपण आपल्या ठिकाणी जरा तकवा धरून हालचालीला विसरून तो अर्जुन स्तब्ध राहिला. दोन डोळ्यांच्या कडातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ते आनंदाचे अश्रू नसून जणू ते अमृताचे लोटच आहेत, आणि ते अमृताचे लोट वाहत आहेत. त्यांना आवर्त घेतलं. नेत्र युगुळाचे नि ओते, आनंदामृताचे भरिते, ओसंडूत ते मागूते काढून या. अशा प्रकारची अर्जुनाची स्थिती माऊली वर्णन करत आहे. पुढे म्हणतात, विविधा उत्सुक्यांची दाटी चीपातती होती कंठी, ते करून या पैठी हृदया माझी, वाचेचे वितुळणे सावरुणी प्राणे, अक्रमाचे स्वसने ठेवणी ठाई. असं त्या अर्जुनाचं हृदयंगम चित्रण माऊली करत आहे. नाना प्रकारच्या उत्कंठेच्या नदीने गळ्यामध्ये बांध बसला आहे. म्हणजे गळा इतका गहिवरला, इतका दाटला आहे, शब्द फुटत नाही. त्या उत्कंठाची गर्दी हृदयामध्ये दाबून आहे. अर्जुन वाचा विस्कळीत होत आहे. ती प्राणाने कशी बशी सावरत आहे. क्रमरहित श्वासोच्छ्वास, म्हणजे श्वास आणि उच्छ्वास असतो ना, पण तो क्रमरहित आहे. श्वासानंतरच उश्वास झाला पाहिजे असं नाही, उश्वासानंतरही कधी उश्वास येत आहे। लहान लेकरू कंसू कंसू रडत असते अगदी, त्याचं नियंत्रण नसते श्वासावर। तशी अवस्था अर्जुनाची झालेली आहे, त्याचा श्वास क्रमरहित आहे आणि तो जागच्या जागी त्या श्वासाला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे। अशा अर्जुनाचं मर्मस्पर्शी हृदयस्पर्शी वर्णन माऊली करत आहे आणि यानंतर आता अर्जुन काय बोलेल, कारण देवानी प्रश्न विचारला होता की तुझ्या ठिकाणचा सगळा मोह संपला ना, तुझी भ्रांती गेली ना, ज्या कामासाठी मी तुला गीता उपदेश केला ते काम करायला तू तयार आहेस ना। या सर्व प्रश्नांचे या प्रश्नाचं काय उत्तर देणार अर्जुन ते आपण पुढच्या म्हणजे 73व्या श्लोकाच्या निरूपणाच्या माध्यमातून माऊलीच्या सुंदर शब्दांमध्ये ऐकणार आहोत। तो भाग आपण उद्या घेऊ, आज इथेच विश्रांती घेऊया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।